आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाविकास आघाडीचं जागावाटप आज पूर्ण होण्याची शक्यता. हरियाणामध्ये नायब सिंग सैनी सरकारचा शपथविधी. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित नागरिकत्व कायद्याच्या कलम 6 अ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे ठोस पुरावे नसल्याची कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची कबुली. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाची हाराकिरी. पहिल्या डावात 46 धावातच भारताचा संपूर्ण संघ तंबूत. भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाषा साहित्य कला आणि आध्यात्मिकता हे सांस्कृतिक आधारस्तंभ देशाला वेगळी ओळख देतात असंही ते म्हणाले. जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाताना देशाची संस्कृती आणि मूल्यांचा अभिमान बाळगण्याचं आवाहन त्यांनी युवकांना केलं. पाली भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे भगवान बुद्धांच्या वारशाप्रती आदर व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. मूळ भारतीय असणाऱ्या 600 पुरातन कलाकृती आणि अवशेष भारतात परत आणल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाविकास आघाडीचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 216 जागांवर सहमती झाली. उरलेल्या जागांवर आजच्या बैठकीत सहमती होईल असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेसच्या 84 जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली. रविवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर या 84 किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार आहे असंही ते म्हणाले. राज्याच्या 8 विभागात महाविकास आघाडीच्या किमान 3 सभा घेण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. नायब सिंग सैनी यांनी आज सलग दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर इतर आमदार मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. भारतीय जनता पक्षाला हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळालाय. सैनी यांच्या शपथविधीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित आहेत. पंचकुलामधल्या शालिमार मैदानावर हा शपथविधी सोहळा होत आहे. या शपथविधीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंदीगडमध्ये होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज नागरिकत्व कायदा 1955 कलम 6 अ ची घटनात्मक वैधता कायम ठेवली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठासमोर कलम 6 अ मधल्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. कायद्याचं 6 अ हे कलम आसाम करार लागू करण्यासाठी समाविष्ट करण्यात आलं होतं. तसंच 2019 साली आसाममधल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसाठी ते आधारभूत मानलं गेलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात न्यायमूर्ती सूर्यकांत, एम एम सुंदरेश, जे बी परडीवाला आणि मनोज मिश्रा या 5 न्यायाधीशांच्या पीठानं दोन्ही बाजूंचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. आज झालेल्या सुनावणीनंतर या तरतुदीची घटनात्मक वैधता बहुमतानं कायम ठेवण्यात आली तर नागरिकत्व कायद्याचं कलम 6 अ संभाव्य परिणामासह रद्द करण्याचा न्यायमूर्ती परडीवाला यांचा निर्णय अल्पमतात ठरला. मलेशियाच्या अल्ट्रा इन्फोर्समेंट कॉन्क्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून सरकार पूल आणि मेट्रोच्या बांधकामाचा खर्च 25% कमी करण्यासाठी काम करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. नीती आयोगातर्फे नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय मिथेनॉल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारताकडे बायोडिझेल आणि पर्यायी इंधन निर्यात करण्याची मोठी क्षमता असून भारताचं ऑटोमोबाईल उद्योग विश्व हे जगातलं तिसरं सर्वात मोठं उद्योग विश्व असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. अचूक आणि दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी प्रसारकांवर आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी आज केलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये बदलते कल आणि तंत्रज्ञान या विषयावर ते बोलत होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र सरकारनं नुकतंच 234 शहरातल्या 730 नव्या खासगी रेडिओ केंद्रांना परवानगी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात होता हे आरोप करताना कॅनडाकडे कुठलेही ठोस पुरावे नव्हते. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप केल्याची कबुली कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या देशातल्या चौकशी समितीसमोर दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भारताची भूमिका स्पष्ट होत आहे. भारत आणि भारताचे राजनैतिक अधिकारी यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ एकही पुरावा कॅनडानं दिला नसल्याचा पुनरुच्चार भारतानं केलाय. कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांच्यामुळेच दोन्ही देशातले संबंध खराब झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजाती असलेलं देशातलं दुसरं सर्वात मोठं उद्यान ठरलंय. या उद्यानात फुलपाखरांच्या 446 जास्त प्रजाती आढळून आलेत. अरुणाचल प्रदेशातलं नमदाफा राष्ट्रीय उद्यान फुलपाखरांच्या सर्वाधिक प्रजातींसह देशात पहिल्या स्थानावर आहे. काझीरंगा इथले युवा शास्त्रज्ञ मॉन्सून ज्योती गोगोई यांनी दीर्घकाळ घेतलेल्या नोंदी आणि निरीक्षणानंतर काझीरंगानं हा विक्रम नोंदवलाय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 46 धावात आटपला. भारताची ही देशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. बंगळुरुमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. विराट कोहलीसह भारताचे एकूण 5 खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं 20 आणि यशस्वी जयस्वालनं 13 धावा केल्या. मॅट हेनरीनं 15 डावात 5 गडी बाद केले. विल्यम ओरुख यानं 12 धावात 4 भारतीय खेळाडूंना तंबूत परत पाठवलं. या कसोटीतला हा दुसरा दिवस आहे. पावसामुळे काल पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. जागतिक कसोटी क्रमवारीत भारत सध्या सर्वोच्च स्थानावर असून न्यूझीलंड 6व्या स्थानावर आहे. यापूर्वी बांगलादेशबरोबर खेळलेली मालिका भारतानं 2-0 अशी जिंकली होती, तर न्यूझीलंडनं श्रीलंकेविरोधातली मालिका 0-2 अशी गमावली आहे. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 10वा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होतोय. रोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागांच्या युट्यूब वरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात आज जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंजित सिंग यानं स्किट फायनल शॉटगन स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं, तर मैराज खान याला 6व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तत्पूर्वी आज महिलांच्या स्किट फायनलमध्ये गनेमत सेखॉन 6व्या स्थानापर्यंत पोहोचू शकली. कोकण गोवा मध्य महाराष्ट्र दक्षिण कर्नाटक तमिळनाडू पुडुचेरी दक्षिण आंध्र प्रदेश रायलसीमा आणि केरळमध्ये आज काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मच्छीमारांनी या भागातून परत यावं असा इशारा हवामान विभागानं दिलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाविकास आघाडीचं जागा वाटप आज पूर्ण होण्याची शक्यता. हरियाणामध्ये नायब सिंग सैनी सरकारचा शपथविधी. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे ठोस पुरावे नसल्याची कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची कबुली. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाची हाराकिरी. पहिल्या डावात 46 धावात भारताचा संपूर्ण संघ तंबूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.